आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकां कडेन संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडियो कार्यावळीचो 126वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. म्हजे घर येवजण 4 ऑक्टोबराक केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांचे हस्तुकीं लॉन्च जातली. ही कार्यावळ श्यामा प्रसाद मुखर्जी सभाघरांत सांजवेळा 4 वरांचेर जातली अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल लायव्ह इंटरॅक्शनच्या माध्यमांतल्यान दिली.
म्हजे घर ही स्कीम आम्ही विधानसभेतल्यान पास करता असताना ती सामान्य मनशापर्यंत पावची, हातूंतले वेगवेगळे विषय जे आहा पळय न्ही, म्हजे घराचे हाजे सुटावे जावचे म्हणून आम्ही हो विषय तुमच्या कडेन हांव मुद्दामून मांडटा. पंचायती आणि म्युन्सिपाल्टी हितूर खूप वडलो रोल जो असा पळय न्ही, व खूप वडलो रोल प्ले करतली. आणि म्हजे घर योजना ही आम्ही येता त्या 4 ऑक्टोबराक श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे फुडल्या शेनवारा सांचे जे आम्ही 4 वरांचेर माननीय होम मिनिस्टर अमित शाह हांच्या हस्ते या कार्यावळीचे उक्तावण करतले.
4 ऑक्टोबरा उपरांत म्हजे घर येवजणे वरवीं घरां कायदेशीर करपा खातीरचे अर्ज उपलब्ध जातले. 6 म्हयन्या भितर हे अर्ज भरून दिवपाची मुजत सरकारान दवरल्या. सुवातेचे मोल कितले ते कांय दिसांनी सरकार अधिसूचित करतले अशी माहिती या वेळार मुखेलमंत्री सावंत हांणी दिली. रान हक्क दावे जमनीच्यो सनदी वाटपाची कार्यावळ लेगीत 4 ऑक्टोबराक जातली अशी माहिती तांणी दिल्या. स्वयंपूर्ण गोंय या मोहिमेक 2 ऑक्टोबराक 5 वर्सां पुराय जातात. स्वयंपूर्ण गोंय करपाक स्वयंपूर्ण मित्रांनी केल्ली कामगिरी तुस्त करपा सारखी आसा. ताका लागून साधन सुविधा सयत मनशाची उदरगत करपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें काम जालां अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां.
स्वयंपूर्ण गोंयचो नवीन बूक वो परवाच्या कार्यक्रमांनी येता त्या शेनवारा आमी लॉन्च करपाचे आसा. तितूर डिफरंट सक्सेस स्टोरीज प्रत्येक पंचायतीच्यो आसा, प्रत्येक गांवांतली आसा, प्रत्येक स्वयंपूर्ण मित्राची आसा. हे करपाक यशस्वी झाले आणि म्हाका मना पासून मुख्यमंत्री म्हणून म्हाका खूप खोस भोगता, म्हाका मनाक खूप समाधान जाता. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता करता आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपाक शकले.
स्वयंपूर्ण मित्रांक तांचे काम नेटान पुढे सुरू उरचे म्हण 1 रकमी 50,000 रुपया मानधन दिवपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती सावंत हांणी दिल्या. सेवा पखवाडाच्या फाटभुंयेर आयोजित केल्ल्या थेट संवादा वेळार मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिल्या. गोंय पर्यटनाक संवसारभरांतल्या पर्यटकां कडल्यान प्राधान्य मेळटा. पोरुपरस अंदू 2025च्या पहिल्या 6 म्हयन्यांत गोंयांत पर्यटक येवपाचो आंकडो वाडला. गोंय पर्यटन आतां फक्त सन, सँड आनी सी पुरतेच मर्यादीत उरुना, जाल्यार स्पिरिच्युअल वेलनेस, एडवेंचर, रुरल, कलिनरी खेळांचे केंद्र आशिल्लें पर्यटन थळ जालां अशें गोंय पर्यटन मंत्री रोहन खंवटो हांणी म्हळां. ते जागतीक पर्यटन दिसाच्या फाटभुंयेर पणजेंत पर्यटन धारवणदारांच्या परिषदेच्या उक्तावण केल्या उपरांत उलयताले.
Narrative of Goa Beyond which is started, and along with that we spoke about quality over quantity. The one important thing that the tourist who is coming should be able to spend in Goa, at the same time enjoy and explore more. Giving this whole thought about Goa Beyond which is allowed us to talk about new policies in terms of homestays which will not only take a policy which will not only boost rural tourism but also empower.
साष्ट तालुक्यान काल झाल्या कायदो जागृताय शिबिरात जायत्या जाणांक रोखडेच राबितो प्रमाणपत्र, जमीन खरेदी सनद, म्युटेशन प्रमाणपत्र तशेंच जात आनी उत्पन्न प्रमाणपत्रां वाटली. हे शिबीर मडगांवच्या जिल्लोधिकारी कार्यालयान उपजिल्लोधिकारी गणेश बर्वे हांच्या मार्गदर्शना खाला जाले. भौशीक बांदकाम, शार नियोजन, CRZ या सारख्या सरकारी खात्यांतल्या अधिकाऱ्या सयत जिल्लोधिकारी कार्यालयाचे अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. शेनवारा राज्यात दिसभर पाऊस चालूच उरलो. हवामान खात्यान 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण या 4 दिसां खातीर येलो अलर्ट जारी केला. गोंय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यात चडांत चड तापमान 29 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. भारत आनी पाकिस्तान या पंगडां मदीं आज दुबईत आशिया करंट क्रिकेट सर्तीची फायनल जातली. ही मॅच भारतीय वेळा प्रमाण सांजवेळा 8 वरांचेर सुरू जातली. आशिया कपाच्या 41 वर्सांच्या इतिहासांत पयलेच खेपे भारत आनी पाकिस्तान या पंगडां मदीं फायनल जाता. भारतान 8 खेप ही सर्त जिखल्या. इतल्या ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.